नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। सरकाराच्या नव्या कामगार सुधारणावरवी फुडारा खातीर अर्थव्यवस्थेची तयारी, अनुपालन सोपे करप, बायला कामगारांक सशक्त करप आणि जागतिक मोल साखळीत देशाची सुवात घटमूट करपाची वचनबद्धताय दिसून येता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगले। भारताक एक विश्वासपात्र जागतिक भागीदार म्हणून संसार मान्यताय दिता असे प्रधानमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया हांचो लेख शेअर करताना म्हणला। न्यायमूर्ती सूर्यकांत हांणी आयज भारताचे 53वे मुखेल न्यायाधीश म्हूण सोपूत घेतलो। नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात जाल्ल्या सुवाळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी तांकां पद आणि गोपनियतेचो सोपूत दिलो। ह्या वेळार उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे वांगडी हजर आशिल्ले। नामनेचे अभिनेता धर्मेंद्र आयज संसाराक अंतरले। तांची पिराय 89 वर्सां आशिल्ली। 65 वर्षांच्या कारकिर्दीत ताणें 300 परस चड लोकप्रिय चित्रपटांनी अभिनय केलो। ताणें 1960 वर्सा दिल भी तेरा हम भी तेरे ह्या चित्रपटांतल्यान रुपेरी पडद्याचेर पदार्पण केलें। मजगती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अभिनेता धर्मेंद्रच्या निधनाचेर दुःख परगटायला। अभिनेता धर्मेंद्र हांच्या मरणान भारतीय चित्रपट उद्देगाक व्हड लुकसाण जाला। जायत्या कलाकारांनी ताच्या कडल्यान प्रेरणा घेतिल्ली असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशात म्हणला। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवपा खातीर भारत आणि कॅनडा मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी बेगीनूच करतले असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणला। आज नवी दिल्लीत भारत कॅनेडियन बिझनेस चेंबरात उलयतना ताणी सांगले की भारताक कॅनडा वांगडा मुखेल खनिजा, नितळ उर्जा, अणु उर्जा आणि पुरवण साखळी मळार सहकार्याच्यो व्हड संद आसात।
And fast-track them with the intention of bringing trade and investments on both sides to really reflect the close friendship and partnership that our two countries enjoy.
मतदार वळेरीत खाशेली सघन सुधारणा फेज 2 सुरू झाले उपरांत 99% परस चड जनगणनेचे फॉर्म मतदारांक वाटल्यात असे वेचणूक आयोगान सांगला। आता मेरेन 50 कोटी 50 लाखा परस चड जनगणना फॉर्म वाटल्यात असे आयोगान सांगले। ह्या महिन्यात 9 राज्यांनी आणि 3 केंद्रशासित प्रदेशांनी वेचणूक वळेरीचो SIR दुसरो टप्पो सुरू झालो। छत्तीसगड, गोय, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, पुडुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार जुळे अशी ही राज्य आणि संघराज्य असतात। फुडल्या वर्षा 7 फेब्रुवारीक निमाणी वेचणूक वळेरी उजवाडाक येतकच वेचणूक वळेरीची व्हड प्रमाणात सुधारणा सोपतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लचित दिसा निमतान आयज अहोम जनरल लचित बारफुकन हांकां श्रद्धांजली ओपतना सांगले।
मैं असम की उस महान धरती को प्रणाम करता हूं जिसने मां भारती को लचित बोरफुकन जैसे अदम्य वीर दिए हैं। लचित बोरफुकन जैसी महान विभूतियां, भारत मां की अमर संतानें इस अमृत काल के संकल्प को पूरा करने के लिए हमारी अविरत प्रेरणा है, निरंतर प्रेरणा है।
शेतकऱ्यांच्या फायद्या खातीर एकात्मित शेतीचेर सरकार लक्ष केंद्रीत करता असे कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले। आज नवी दिल्लीत झाल्या 6व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान काँग्रेसीच्या उक्तावण सुवाळ्यात ताणी सांगले की शेतकऱ्यांनी एकवटीत शेतीक चालना दिवची। शेतकी शास्त्रज्ञांनी फुडल्या 5 वर्सां खातीर एकात्मित शेती संबंधित येवजण तयार करची असो उलो ताणी ह्या वेळार मारलो। राष्ट्रीय आयोगान देशातल्या संकश्टात आशिल्ल्या बायलांक बेगोबेग मदत दिवपा हेतान बायलां खातीर नवो हेल्पलाईन क्रमांक 1-4-4-9-0 सुरू केला। हो टोल फ्री क्रमांक आयोगाच्या सध्याच्या हेल्पलाईनी कडेन जोडिल्लो सोपो रिकॉल शॉर्टकट म्हूण काम करता, जाका लागून बायलांक कसलोच कळाव करिनासतना मदत मागपाक मेळटा असे आयोगान निवेदनात म्हणला। हिंसाचार, त्रास वा खंयच्याच प्रकारच्या संकश्टात तोंड दिवपी बायलांक बेगोबेग मदत दिवपा खातीर राष्ट्रीय बायलां आयोगाच्या चालू यत्नांक नव्या हेल्पलाईन क्रमांकांक वरवीं बळगे मेळटले। भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर प्रदेशातल्या कांय वाठारांनी दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला। तशेंच तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, केरळ, अंदमान आणि निकोबार जुव्याचेर एकसुरे सुवातींनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। 5व्या खेळो इंडिया विद्यापीठ खेळांक आयज राजस्थानात सुरवात झाली। देशभरातल्या 230 विद्यापीठातले वट्ट 5000 विद्यार्थी खेळगडे ह्या खेळा सर्तीत वाटो घेतात। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। नमस्कार।